समाजामध्ये सगळीकडेच मूल्यांची भाषा बोलली जाते. आज शाळांमध्ये, कॉलेजमध्ये किंवा घराघरामध्ये ही चर्चा होत असते की आज कुठेही मूल्य उरलेली नाहीये किंवा कुणामध्ये सुद्धा आज नैतिकता उरलेली नाहीये. त्यामुळं आज समाजाची घसरण होत आहे किंवा मनुष्याचा सुखाचा ऱ्हास होत आहे. सगळीकडे आपण मूल्य मूल्य हा शब्द तर वापरतो, परंतु नेमकं मूल्य म्हणजे काय याची परिभाषा मला वाटतं फारच कमी लोकांना माहिती असेल. तर अगोदर आपल्याला समाजाला हे दाखवून द्यावं लागेल किंवा त्यांना चांगल्या प्रकारे समजून सांगावं लागेल की मूल्य म्हणजे काय. जसं पहा की आपण कुठली वस्तू बाजारामध्ये खरेदी करायला जातो, तर ती वस्तू खरेदी करत असताना त्याला ठराविक अशी आपण किंमत मोजतो, त्याच्यासाठी आपण पैसा मोजतो, आणि हा पैसा मोजणं किंमत मोजणं म्हणजेच आपण समजतो की त्या वस्तूचं ते मूल्य झालं. परंतु एवढ्यावरच मूल्याची परिभाषा थांबलेली आहे का, किंवा एवढ्यालाच आपण मूल्य किंवा किंमत म्हणायला हवं का? तर नाही, यापेक्षाही मूल्य अगदी वेगळं आहे. मनुष्यानुसार मूल्य ही बदलत जातात. जसं एखादी वस्तू प्राप्त करण्यासाठी किंवा एखादी वस्तू आपल्याला अत्यंत गरजेची आहे आणि त्या गरजेच्या वस्तूसाठी केलेला परिश्रम हे सुद्धा त्याचं मूल्य ठरू शकतं, किंवा त्या वस्तूसाठी दिलेला वेळ हे सुद्धा त्याचं मूल्यच ठरू शकतं. तर अशा पद्धतीने आपण पाहतो की मूल्य व्यक्तीनुसार बदलत असतात आणि व्यक्तीच्या आवडी निवडीनुसार बदलत असतात, त्या व्यक्तीच्या जीवनानुसार मूल्य हे बदलत असतात. आता पहा की कुणाला भौतिक गोष्टींचं मूल्य आहे. जसं पहा की कुणी समाजामध्ये आज धन कमवणं अर्थातच पैसा कमवणं, माणसान कमवणं, गाडी बंगला आहे ना, ह्या गोष्टींना कमवणं ह्याला समजतात की जीवन किंवा जीवनाचं मूल्य समजतात, आणि या गोष्टींना कमवण्यासाठी ते वाटेल त्या मार्गाचा अवलंब करत असतात, आणि वाटेल त्या मार्गाने हे कमवून ते समजतात की आम्ही आमचं जीवन हे सफल केलेलं आहे, आम्ही आमच्या जीवनाला चांगल्या पद्धतीने चालवलेलं आहे, किंवा काहीतरी आम्ही समाजामध्ये करून दाखवलंय, आमच्या जीवनाला खऱ्या अर्थाने अर्थ आम्ही प्राप्त करून दिलेला आहे. आता पहा की धन कमवणं किंवा भौतिक वस्तूंना साधनांना कमवणं वाईट नक्कीच नाहीये, परंतु हे कमवत असताना काही लोक वाईट मार्गाचाही अवलंब करतात, आणि वाईट मार्गाचा अवलंब करून या सुखांना ते प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात, आणि या मार्गाने जाता जाता मग त्यांना या सुखापुढं किंवा या भौतिक वस्तूंपुढं कशाची किंमत उरत नाही. नात्या गोत्यांची किंमत उरत नाही, आई वडिलांच्या सेवेची किंमत उरत नाही, किंवा आपल्या कुठल्या कर्तव्यांची किंमत उरत नाही. तर असं जीवन जगणाऱ्यांना आपण म्हणू शकतो की ते भौतिक मूल्य जपणारे आहेत, किंवा अशाला आपण भौतिक मूल्य असं म्हणू शकतो. पण या उलट काही लोक अगदी वेगळे असतात की ते समजतात की आपण आपल्या जगण्याने अनेकांना सुख द्यावं, आनंद द्यावा, आपल्या बोलण्याने आपल्या कर्माने अनेकांचं भलं व्हावं हाच त्यांच्या जीवनाचा त्यांनी उद्देश बनवलेला असतो. जसं म्हटलं जातं की जीवनामध्ये चंदनासारखं आपण घिसून किंवा चंदनासारखं स्वतःला उगाळून अनेकांना सुगंध देण्याचं कार्य ते करत असतात, आणि अशाच जीवनाला असंच जीवन जगण्याला ते जीवनाचं खरं मूल्य समजत असतात, की ज्या जगण्याने अनेकांचा फायदा हो, अनेकांचं जीवनही चांगलं बनो हीच त्यांची एक भावना असते. एवढंच नाही तर चला आपल्या कुणाला सुख मिळो अथवा ना मिळो, पण कमीत कमी दुसऱ्यांना आपल्याकडनं दुःख तर ना मिळो, एवढी त्यांची भावना असते. आणि या भावनेलाच किंवा अशा जगण्याला किंवा असं जीवन जगण्याच्या तत्वाला आपण म्हणू शकतो आध्यात्मिक मूल्य, किंवा याला आपण म्हणू शकतो नैतिक मूल्य, की ज्या मूल्याच्या आधारे अनेकांचं कल्याण साधलेलं आहे त्या मूल्यांमुळं त्यांनी स्वतःचं जीवन तर मूल्यवान बनवलंच आहे, परंतु आपल्यासोबत अनेकांचं जीवनही जे मूल्यवान बनवत आहे त्यांनाही खऱ्या जगण्याची कला दाखवून देत आहे, तर याला आपण म्हणू शकतो आध्यात्मिक मूल्य. परंतु जे व्यक्ती आता या दोन मूल्यांनुसार जगणाऱ्या व्यक्तींना काय फायदा आणि तोटा होतो, तर पहा की जी व्यक्ती वाईट मार्गाचा अवलंब करते किंवा जी व्यक्ती फक्त भौतिक साधनं कमवण्याच्याच मागे असते आणि ही साधनं कमवण्यासाठी ते वाटेल त्या मार्गाचा अवलंब करत असतात, तर कालांतराने त्यांना या भौतिक सफलता मिळतही असतील, परंतु आपण पाहतो की या सफलता मिळून सुद्धा ते आज जीवनामध्ये निराश हताश आणि दुःखी झालेले असतात, कारण आपण काय करत आहोत त्यांचं मन त्यांना सांगत असतं. म्हटलं जातं, आपण कुणालाही फसवू शकतो परंतु आपण स्वतःच्या मनाला मात्र फसवू शकत नाही, आणि म्हणूनच त्यांचं मन आपल्या आप त्यांना खात असतं. असे कर्म करणाऱ्यांचं मन कधीही शांत नसतं, आणि मग शांती शोधण्यासाठी ते अनेक तीर्थयात्रांना जातील, व्रत वैकल्य करतील किंवा अनेक दान पुण्यही करतील. परंतु एक लक्षात ठेवा की पुण्य कधी विकत घेतलं जात नाही आणि पाप कधी विकल्या जात नाही. तर याच तत्वानुसार त्यांनी कितीही कर्म केली किंवा कितीही प्रकारे आपल्या वाईट कर्मांचा मोबदला देण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा शेवटी या कर्माचं फळ म्हणून त्यांना दुःख हे भोगावंच लागत असतं. मनाने ते पूर्ण बेचैन झालेले असतात. अनेक संबंधांमध्ये राहून सुद्धा ते एकटेपणाचा अनुभव करत असतात. सुग्रास भोजन खाऊन सुद्धा त्यांना त्याचं सुख अनुभव होत नाही किंवा संतुष्ट मन त्यांचं होऊ शकत नाही. किती सुखाच्या शय्येवर जरी झोपले तरी झोपेची गोळी घेतल्याशिवाय मात्र त्यांना झोप येत नाही. तर या सर्व गोष्टींचं कारण म्हणजे त्यांचे कर्म. ज्या कर्मांच्या आधारे त्यांनी सुख घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते सुख न मिळता ते दुःखाचेच निमित्त त्यांचे कर्म त्यांना बनले आहेत. म्हणून आपण पाहतो की गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की मनुष्य हा स्वतःचाच मित्र आहे आणि मनुष्य हा स्वतःचाच शत्रूही आहे. अर्थात आत्मा स्वतःचाच मित्र आणि स्वतःचाच शत्रू आहे. कारण व्यक्तीने जर चांगले कर्म केले तर त्या कर्माचं फळ म्हणून त्यांना सुख भोगावं लागतं, आणि मनुष्याने जर वाईट कर्म केले तर त्या कर्माचं फळ त्यांना वाईटच भोगावं लागतं. भले आपण जे कर्म करत आहोत ते दुसऱ्यांना जरी कळत नसले तरी सुद्धा परमेश्वराच्या खात्यामध्ये मात्र त्यांच्या सुख दुःखाचा पाढा हा लिहिला जात असतो, किंवा सुख दुःखाचा हिशोब बरोबर परमेश्वराने मांडलेला असतो आणि त्या हिशोबानुसार त्यांना आपल्या कर्माचं फळ हे भोगावं लागतं. परंतु जे चांगली कर्म करणारी मनुष्य असतात ते मात्र जीवनामध्ये थोड्याशा साधनांमध्ये सुद्धा खूप सुखी असतात, संतुष्ट असतात, त्यांना कसलीही हाव नसते आणि छोट्याशा घरामध्ये राहून सुद्धा ते स्वर्ग सुखाचा अनुभव करत असतात. कारण त्या छोट्याशा घरामध्ये त्यांचे संबंधी खरं प्रेम देणारे संबंधी असतात. त्यांच्या जीवनामध्ये थोडी जरी साधनं आहेत परंतु त्या थोड्या साधनांमध्ये सुद्धा त्यांच्या गरजाही त्या पद्धतीने कमीच असतात, आणि जे काही थोडीफार मिळकत आहे त्या मिळकतीमधन त्यांनी खरंच सुख विकत घेतलेलं असतं, आणि त्याचबरोबर त्यांनी आपली आध्यात्मिक उन्नतीही साधलेली असते. त्याच्यामुळे त्यांच्या चांगल्या कर्माचं फळ हे त्यांना जरूर चांगलंच मिळत असतं. त्यांची एक धारणा असते किंवा त्यांच्या मनाची एक नियम त्यांनी बनवून घेतलेला असतो, किंवा एक त्यांची व्याख्या त्यांनी बनवलेली असते की हे जीवन, या जीवनामध्ये मिळणार सुख किंवा भौतिक सुख म्हणा, हे सुख क्षणभंगूर आहे. जोपर्यंत व्यक्ती या देहाबरोबर आहे तोपर्यंत हे सुख आपल्या बरोबर आहेत, परंतु एकदा आत्म्याने हा देह सोडून दिला तर मग मात्र ही कुठलीही सुख आपल्या बरोबर येणार नाहीत. जसे आपण उदाहरण पाहतो की सिकंदराचं, म्हणतात की सिकंदराने असेचा मार्ग वापरून पूर्ण विश्वावर आपली सत्ता गाजवली. आपल्या तलवारीच्या जोरावर त्यांनी मोठ्या मोठ्या राजांना सुद्धा आपल्या समोर झुकवलं. अनेक त्यांना झुकवण्यासाठी किंवा विश्वावर सत्ता प्राप्त करण्यासाठी त्यांनी रक्ताचे पाट वाहिले, किंवा अनेकांचं रक्त त्यांनी जमिनीवर सांडलं, अनेक मातांना त्यांनी विधवा बनवलं, अनेक मुलांना पोरक बनवलं, आणि ह्याच्या आधारावर त्यांनी सत्ता जिंकली. परंतु जीवनाच्या अंती त्यांच्या लक्षात आलं की आपण जे आयुष्यभर केलं किंवा आयुष्यभर जी आपण सत्ता मिळवली, जे धन आपण मिळवलं, जे विश्वावर आपण राज्य कमवलेलं आहे, हे सगळं मी आयुष्यभर केलंय, परंतु आता जीवनाच्या शेवटी मी मात्र खऱ्या अर्थाने भिकारी बनलेलो आहे. कारण हे जे काही मी कमवलेलं आहे ते कुठलीही गोष्ट आता माझ्या बरोबर येणार नाहीये हे ज्ञान त्याला लास्ट समयाला प्राप्त होतं. आणि म्हणूनच म्हणतात की ज्या वेळेला तो मृत्यू पावला तो मृत्यू च्या अंतिम समयाला त्याने एकच इच्छा आपली प्रदर्शित केली की ज्यावेळेला मी मरेल त्यावेळेला माझे दोन्ही हात जमिनीच्या वर काढून ठेवा. का की अनेकांना हा पाठ शिकू दे, अनेकांना हा अनुभव मिळू दे, किंवा अनेकांना माझा असा संदेश आहे की आयुष्यामध्ये आपण कितीही कमवत असलो, आयुष्यामध्ये आपण कितीही धन कमवलं, परंतु जर ते धन किंवा जर ती सत्ता तो मानशान जर आपण वाईट मार्गाने कमवत आहोत तर ते आपल्या बरोबर अजिबात येणार नाही. तसंही म्हटलं जातं की स्थूल धन आपल्या बरोबर येऊ शकत नाही, तर आपल्या बरोबर येईल ते म्हणजे आपले चांगले कर्म. तर चांगले कर्म म्हणजेच नैतिक मूल्य आहेत, आणि जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये या नैतिक मूल्यांना महत्व देईल तोच व्यक्ती जीवनामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी बनतो. आज आपण पाहतो की एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भेटतो, त्याला तो त्याला विचारतो की काय बाबा तुझं जीवन कसं चाललं आहे, तर तो म्हणतो ठीक आहे. परंतु ज्यावेळेला तो असं त्याला सांगतो की आज मी गाडी घेतलीये, मी बंगला घेतलाय, किंवा माझ्याकडे दोन बंगले आहेत, एवढा बँक बॅलन्स आहे, फलाना ठिकाणी मी मोठ्या पोस्टवर आहे, किंवा हा मानसन मला मिळत आहे, ज्याला असा समाचार तो ऐकतो त्याला साहजिकच दुसऱ्या मित्राच्या मुखातून निघेल की अरे वा तू तू तुझं जीवन खऱ्या अर्थाने जगलास, किंवा जीवनाला तू सफल केलं, किंवा जीवनामध्ये तू पुढे गेला. आणि अशा व्यक्तीशी मैत्री करायला आज समाज पुढे होतो. परंतु तीच जर एखादी व्यक्ती काही चांगले कर्म करत असेल, समाजसेवा करत असेल, एखाद्या ठिकाणी परमेश्वराची सेवा करत असेल, जगाचं कल्याण करण्यासाठी त्यांनी आपलं जीवन वाहून घेतलं असेल, आणि हे करत असताना जर त्यांना भौतिक साधनं कमवता आली नाही, तर अशा व्यक्तींना म्हटलं जातं की ह्या व्यक्तीने जीवनामध्ये काहीच कमवलं नाही, किंवा ही व्यक्ती जीवनामध्ये हारलेली आहे, किंवा ही व्यक्ती जीवनामध्ये नाबाद आहे. आणि अशा व्यक्तीशी मात्र कुणीही मैत्री करायला पुढे येत नाही, किंवा अशा व्यक्तीशी संपर्क किंवा संबंध ठेवायलाही कुणी येत नाही, कारण विचार करतात की या व्यक्तीकडे काय आहे. परंतु वास्तविक खऱ्या अर्थाने त्याने आपल्या जीवनाचं मूल्य बनवलेलं आहे, अर्थात आपल्या जीवनाची किंमत अमूल्य बनवलेली आहे. जसे आपण पाहतो की गांधीजी, तर गांधीजी त्यांच्या अंगावर वस्त्र अत्यंत कमी असं वस्त्र होतं, कुठलीही फिरायला त्यांना गाडी नव्हती, किंवा एवढ्या मोठ्या त्यांनी राजकारण केलं, परंतु राजकारण करण्यासाठी कुठलीही कार किंवा कुठल्याही गाड्या त्यांच्याकडे नव्हत्या. तर त्यांनी जे काही कमवलं किंवा जे काही त्यांनी समाजाची सेवा केली ते आपल्या मूल्यांच्या आधारे. एक अहिंसा हे सगळ्यात मोठं मूल्य त्यांच्याकडे होतं, आणि त्या मूल्याच्या आधारे आज त्यांनी जगामध्ये कीर्ती मिळवली आहे. म्हणून म्हणतात की मरावे परी कीर्तिरूपी उरावे. तर कीर्तिरूपी उरण्यासाठी आवश्यक आहे आपल्याला आपले मूल्य, जे मूल्य आपल्याला शेवटी सुद्धा अमर ठेवत असतात. जसं आत्ताच उदाहरण सांगितलं गांधीजींचं, आज एखाद्या व्यक्तीच्या अंगावर खूप सुंदर कपडे आहेत, किंवा मौल्य किमतीवान कपडे आहेत, तो गाडीमध्ये आलेला आहे, त्याच्या हातामध्ये महागडा मोबाईल आहे, किंवा गळ्यामध्ये सोन्याची चैन आहे, हातामध्ये अंगठ्या आहेत, अशी व्यक्ती ज्यावेळेला आज कुणाच्या समोर जाते तर आपोआपच समोरची व्यक्ती त्याच्या समोर उभी राहून त्याला नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही, कुठून आलात काय आलात चौकशी केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या समोरच्या व्यक्तीने त्या व्यक्तीला मान दिलेला नाहीये, तर तो मान ते मूल्य त्यांनी त्याच्या कपड्यांना आणि त्याच्या गाडीला दिलेलं आहे. परंतु गांधीजींना कुठल्याही प्रकारे स्वतःचा मान वाढवण्यासाठी अशा वस्तूंची किंवा भौतिक साधनांची गरज पडली नाही. अशा साधनांच्या द्वारे मान मिळवणारा व्यक्ती त्याच्या ज्यावेळेला शरीरासोबतच हा मानही गमावून बसतो. परंतु ज्या व्यक्तीने, अर्थात गांधीजींचं उदाहरणच आपण घेत आहोत, तर त्या गांधीजींच्या उदाहरणानुसार आपण ऐकलं की गांधीजींनी आपल्या कर्मानुसार आपल्या गुणानुसार आतापर्यंत सुद्धा आपली कीर्ती कमावून ठेवलेली आहे. तर मित्रांनो, आपल्यालाही आपलं जीवन एवढं श्रेष्ठ बनवायचं आहे की त्या जीवनामध्ये आपल्याला नैतिक मूल्यांनाच महत्व द्यायचंय. आज समाजामध्ये आपण पाहतो की सगळीकडे भांडण, दंगाखोरी, हिंसाचार, मारामारी ह्या सगळ्या गोष्टीचं कारण काय आहे. घरामध्ये सुद्धा पाहतो अनेक संबंध आहेत, पण त्या संबंधामध्ये प्रेम उरलेलं नाहीये, त्या संबंधामध्ये आनंद उरलेला नाहीये. एका घरामध्ये तर अनेक जण राहत आहेत, परंतु एकमेकांची मन कुणी ओळखून घेत नाहीये, किंवा एकमेकांसाठी जगायला कुणी तयार नाहीये. संबंध आहेत, परंतु ते एक प्रकारे बंधन बनलेलं आहे. तर या सर्व गोष्टींचं कारण काय आहे, तर एकच आहे की नैतिक मूल्यांचा ऱ्हास, अर्थात आपल्याच गुणांचा आपण ऱ्हास केलेला आहे. आपापसामध्ये प्रेम, आपापसामध्ये विश्वास, सहानुभूती, दया, क्षमा या आपल्याच गुणांना, आपल्याच खजान्याला जे परमेश्वराने आपल्याला दिलं होतं, या सगळ्या गुणांना आपण घालवून बसलेलो आहोत. आणि या गुणांना घालवल्यामुळं आज आपण अनेकांमध्ये राहत असताना सुद्धा एकटेपणाचा अनुभव करत आहोत. आज अनेक सुखाच्या शय्येवर झोपून सुद्धा किंवा सुखाच्या साधनांमध्ये राहून सुद्धा आज मनाला ते सुख मिळत नाहीये. एअर कंडिशन मध्ये असून सुद्धा शरीराला तर थंडावा मिळतोय, परंतु मनाला मात्र ती शीतलता तो थंडावा मिळत नाहीये. कारण आज खरं प्रेम कुणी कुणाला देत नाहीये, ही प्रेम ही म्हणून आता पुन्हा आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने सुखी, आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने आनंदी आणि जीवनाला खऱ्या अर्थाने समृद्ध जर बनवायचं असेल तर अगोदर आपल्यामधील मूल्यांना जागवण्याची आवश्यकता आहे. आपलं खरं मूल्य ओळखण्याची आवश्यकता आहे. आत्म्याच्या खऱ्या शक्ती ओळखण्याची आवश्यकता आहे. जो परमेश्वराने अखूट खजाना आपल्याला दिलेला आहे, परंतु हा खजाना आपण मात्र विसरलेलो आहोत. तर या खजान्याला आपण कसं बाहेर काढणार? तर त्यासाठी अगोदर आपल्याला स्वतःला ओळखण्याची आवश्यकता आहे. तर मनुष्य हा खजाना पण विसरलेला आहे एका गोष्टीच्या आधारावर, ती गोष्ट म्हणजे स्मृती. तर स्मृती मनुष्य घालवून बसलेला आहे आणि ती स्मृती म्हणजे आत्मिक स्मृती. आणि देहाच्या स्मृतीमध्ये आल्यामुळं आज व्यक्ती वाईट कर्म करायला लागलाय, किंवा त्याच्यामध्ये वाईट गोष्टी शिरायला लागलेल्या आहेत, किंवा एक प्रकारे संस्कारांचं प्रदूषण त्याच्यामध्ये होत आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण मनुष्याचे संस्कार हे त्याच्या स्मृतीवर अवलंबून असतात. जसं पहा की एखादा व्यक्ती स्वतःला मी पुरुष आहे, किंवा मी हा पोस्टवाला आहे, किंवा मी हा एवढ्या मोठ्या पदावर बसलेला आहे, ज्यावेळेला असं तो स्वतःला समजतो त्याला साहजिकच त्याच्यामध्ये अहंकार आल्याशिवाय राहत नाही त्या पदाचा त्या पोस्टचा. तर त्या अहंकाराच्या वशच तो आपले कर्म करत असतो. म्हणूनच ही स्मृती बदलवणं आवश्यक आहे. ही स्वतःला देह न समजता आपण स्वतःला समजलं पाहिजे की मी एक आत्मा आहे. मी आत्मा त्या परमेश्वराची संतान आहे आणि त्या परमात्म्याने या सृष्टीवर मला कर्म करण्यासाठी पाठवलेलं आहे. आणि या हे कर्म करत असताना मला कुठलंही पद मिळो, कुठलंही स्त्री असो मी किंवा पुरुष असो, कसाही माझा हा चोला असो तो सुंदर असो की कुरूप असो, कसाही माझा पार्ट असो चांगला असो अर्थात करोडपतीचा असो किंवा एखाद्या रोडपतीचा असो, परंतु जो काही मी पार्ट वठवत आहे तो पाठ वठवताना मला त्या परमेश्वराची स्मृती पाहिजे. आणि मी आत्मा फक्त कर्म करत आहे, मी आत्मा निमित्त आहे हे समजून जर व्यक्तीने कर्म केले तर जरूर त्याला देहाभिमान न येता तो आत्मिक भानामध्ये राहून कर्म करेल. आणि ज्यावेळेला त्या आत्मिक भानामध्ये असेल त्यावेळेला आत्म्यामध्ये जे असणारे 7 गुण आहेत त्या 7 गुणांची आठवण त्याला झाल्याशिवाय राहणार नाही. हे 7 गुण आत्म्यामधून बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि या 7 गुणांच्या आधारावरच व्यक्ती मग कर्म करेल. हे गुण त्याच्या कर्मात उतरतील. दिव्य गुण कर्मात ज्या वेळेला उतरतील त्यावेळेला मनुष्य खऱ्या अर्थाने देवता बनेल. आणि ते 7 गुण म्हणजे आहेत सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, शक्ती. तर या 7 गुणांच्या आधारे ही आत्मा बनलेली आहे. म्हणूनच आत्म्याला सत्व प्रधान म्हटलेले म्हणजे 7 गुणांनी भरपूर अशी ही आत्मा आहे. ज्यावेळेला आपण या आत्मिक स्मृतीमध्ये राहू, आत्मिक आठवणीमध्ये राहू, त्यावेळेला हे 7 गुण जरूर आपल्या कर्मामध्ये उतरतील. आणि ज्यावेळेला हे कर्मात उतरतील तर ते कर्म श्रेष्ठ बनल्याशिवाय राहणार नाहीत. आणि याच श्रेष्ठ कर्मांना खऱ्या अर्थाने मूल्यवान कर्म असं म्हणता येईल, दैवी कर्म असं म्हणता येईल. कारण देवतांना खऱ्या अर्थाने मूल्यवान म्हटलं जातं. कारण प्रत्येक ठिकाणी या देवतांना मोठ्या सन्मानाने पूजलं जातं. कारण त्यांचे कर्म हे खऱ्या अर्थाने मूल्यवान होते. त्यांचं जीवन हे खऱ्या अर्थाने नैतिकतेने भरपूर होतं. खऱ्या अर्थाने ते रॉयल म्हणजे श्रेष्ठ जीवन जगत होते. म्हणून त्यांचे कर्मांचंच नाही तर कर्मेंद्रियांना सुद्धा मोठ्या रिस्पेक्टने आपण उच्चारण करतो. जसं आपण म्हणतो की नयन कमल, तर त्यांच्या डोळ्यांची उपमा ही कमळाशी केलेली आहे. मुख कमल, मुखाची उपमा कमळाशी दिलेली आहे. तर कमळ म्हणजे पवित्र जे आहे. अशा पद्धतीने ज्यांचे कर्म पवित्र आहेत आणि त्या कर्मांमुळे त्यांची कर्मेंद्रियाही पवित्र बनलेले आहेत. म्हणून म्हटलं जातं की देवतांचे कर्म हे श्रेष्ठ कर्म होते. कुणाला काहीतरी देण्यासाठी केलेले कर्म होते आणि म्हणूनच त्यांना देवताही म्हणण्यात येत होता. तर अशा पद्धतीने आपण ज्यावेळेला आपलं जीवन खऱ्या अर्थाने श्रेष्ठ बनव, खऱ्या अर्थाने आपण त्या जीवनामध्ये नैतिक मूल्य, आध्यात्मिक मूल्य आणो, भौतिक मूल्य नव्हे परंतु आध्यात्मिक मूल्य आणो, तर आपलं जीवन उच्च झाल्याशिवाय राहणार नाही. आणि उच्च जीवन जगण्यासाठी जसं स्मृती बदलवणं म्हणजे आत्मिक स्मृतीमध्ये राहणं गरजेचं आहे, तसंच आत्म्यामध्ये शक्ती आणणं ही आता गरजेचं आहे. कारण आत्म्यामध्ये गुण आहेत परंतु आता ते गुण शक्तीरूप धारण करणारे नाहीयेत, किंवा त्या गुणांमध्ये आत्म्यामध्ये आता शक्ती नाहीये. तर ती शक्ती आणण्यासाठी आपल्याला शक्तियांचा सागर किंवा सर्व गुणांचा सागर स्वयं परमात्मा, शिव परमात्मा, त्या परमात्मेची आपल्याला आठवण करण्याची आवश्यकता आहे. ज्या वेळेला त्या परमेश्वराशी आपण स्मृतीचं स्विच लावू किंवा स्मृतीची पिन त्या परमात्म्याशी लावून ठेवू, तर त्या परमात्म्याकडनं अनेक शक्तियांना आपण ग्रहण करू शकतो. आणि त्या शक्तियांना ग्रहण करून आपले कर्म आपण शक्तिशाली बनवू शकतो. दुसरा फायदा आपल्याला असा होईल की ज्या वेळेला परमेश्वराला आपण आठवण करतो त्यावेळेला ऑटोमॅटिकच आपल्याला चांगले कर्म करण्यासाठी सुद्धा आपल्यामध्ये आत्मविश्वास जागा होतो. ते चांगले कर्म करण्यासाठी एक प्रकारे आपल्याला शक्ती प्रदान होते. कारण मनुष्य सदैव म्हणत असतो की माझी खूप इच्छा आहे चांगले कर्म करण्याची, किंवा मी सत्यतेच्या मार्गाने जाईल सुद्धा, हे मला पटतं सुद्धा की वाईट कर्म आपण करायला नाही पाहिजे, परंतु तरी सुद्धा हे कळत असून सुद्धा मला वळत मात्र नाही. तर ही वळवण्याची जी शक्ती आहे, ही शक्ती आपल्याला या राजयोगाच्या आधारे प्राप्त होते. परमेश्वर अशक्याला सुद्धा शक्य करणारा आहे.